हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इष शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवा शरव्या यातवतया नो रुद्रमृडया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तया नस्तनु वाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहिगंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्य वोचदधि वक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागं रुद्रा अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशागं हेडैमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्वमुभयोरार्त्नियोर्ज्याम्। याश्च ते हस्त इषव पराता भगवो वपा। अवतत्यदनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव। विज्जम् धनुः कपर्जिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नः शेषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः। तयास्मान् विश्वतस्वमयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो यैषु दिस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाम् च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो। नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो। नमो बब्लुषाय विव्याधिनेनाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्राया तता विनेक्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताया हन्त्या यवनानाम् पतये नमो। नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाया क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नमः कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा लिमये आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय। भागेश्वर निवास मधली प्रवचन आणि ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या स्वामींच्या दुकानात चालणार अघोषित केंद्र या दोन उपक्रमांमध्ये अधिकाधिक गोडी वाटायला लागणं हे स्वाभाविकच होतं। दोन्ही ठिकाणचं वातावरण वेगळं असलं तरी स्वामी सरलाताई हे एकच होते। तिथे जाऊन मिळणारे आनंद शांती आणि अंतर्मुखता हे सारखंच होते। आपल्या प्रवचनांमधून संभाषणांमधून सहज हालचालींमधून स्वामीजी तरुणांच्या अंतर्मनाचा ताबा घेत चालले होते। वयाच्या विशीच्या अलीकडे पलीकडे असणारे युवा श्रोते रोज ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकायला जातात। एकच व्यक्ती नियमितपणे प्रवचन करत असून सुद्धा त्या युवकांना त्याची ओढ वाटते हे जरा आश्चर्यकारकच होतं। माझ्या घरातल्या मंडळींना सुद्धा हा काय प्रकार चाललाय असं कुतूहल वाटत असे। मला स्वतःबद्दलच विश्वास वाटत नसे की आपण चक्क प्रवचनाला कसे जाऊ शकतो। आता विचार केला तर तो एक चमत्कारच असावा असं वाटतं। स्वामीजींच्या प्रवचनामधली सुबोध रसाळता, त्यांचं कोणासही मोह पाडावा असं व्यक्तिमत्व, अत्यंत सहजतेने संतवचनांचा दाखला देणं आणि नकळत ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांचा आपल्या रोजच्या जीवनाशी असलेला निकट संबंध उलगडून दाखवणं हे सर्व अत्यंत दुर्मिळ होतं। भागेश्वरी निवास ही उत्तम बांधकाम असलेली 3 मजली चाळ होती। सुमारे 15-20 बिराड त्यात राहत। प्रत्येक बिराडाकडे 2-3 खोल्या होत्या। पुढे आणि मागे गॅलरी होती। तळमजल्यावर स्वामीजींच्या भगिनी सौभाग्यवती सुशीलाताई गुमास्ते राहत। चाळीच्या पूर्वेकडील गॅलरी प्रशस्त होती। रात्री प्रवचनाच्या वेळेस स्वामीजींच्या घराच्या 3 खोल्यांपैकी 2 खोल्यांमध्ये सतरंज्या अंथरलेल्या असत। दाटीवाटीने 30-35 मंडळी बसू शकतील इतपतच क्षमता तिथे होती। आम्ही प्रवचनाला जायला सुरुवात केली तेव्हा दोन्ही खोल्यात मावतील एवढे श्रोते तिथे येत असत। क्वचित प्रसंगी बाहेर गॅलरीमध्ये बसावं लागत। पुढे पुढे गर्दी वाढायला लागली तशी गॅलरीमध्येही सतरंजा अंथरायला सुरुवात झाली। दर महिन्यातून एकदा बहुतेक पहिल्या मंगळवारी सद्भक्त राजाभाऊ सोमण एक निवेदन करत असत। त्या निवेदनात स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा अहवाल असे, म्हणजे एकूण ऐच्छिक वर्गणी किती गोळा झाली, उत्सवासाठी वगैरे एकूण किती खर्च झाला आणि शिल्लक किती इत्यादी माहिती त्याच्यामध्ये असे। त्या दिवशी 15 मिनिटं आधी स्वामीजी प्रवचन संपायचे। त्या निवेदनात मंडळाच्या संपुष्टात आता अमुक अमुक रकमेची गंगा जळी आहे असं त्यांनी सांगितल्यावर आम्हाला खूपच गंमत वाटायची। संपुष्ट हा शब्दच नवीन होता। त्याचा अर्थ कळल्यावर एकमेकांशी बोलताना तुझ्या संपुष्टात किती पैसे असतील तर आपण जरा वडा खाऊया अशा उच्च दर्जाच्या मराठीमध्ये बोलायला आम्ही सुरुवात केली। मासिक अहवालानंतर राजाभाऊ स्वामी माधवनाथ विरचित ज्ञानदेवांची गद्य प्रार्थना अतिशय भावपूर्ण पद्धतीने वाचून दाखवायचे। ती प्रार्थना प्रासादिक आणि हृदयस्पर्शी होती। स्वामीजींच्या माऊलींविषयी असलेल्या अनावर भावनेतून उत्पन्न झालेली ती एक याचना होती, आळवणी होती। आणि राजाभाऊंच्या वाचनाच्या विशिष्ट शैलीमुळे ती अधिकच परिणामकारक होत असे। राजाभाऊंचा अहवाल ऐकताना स्वामीजींच्या चेहऱ्यावरचे मिश्किल भाव त्या प्रार्थनेच्या वेळेस मात्र बदलून जात। अत्यंत गंभीरतेने डोळे मिटून ते प्रार्थनेत डूब देत असत। ती प्रार्थना मी आपल्याला वाचून दाखवतो। पूजनीय श्री माधवनाथ विरचित श्री ज्ञानेश्वर प्रार्थना। हे ज्ञानदेवा, तुम्ही संतांचे संत, योगियांचे योगेश्वर, कवींचे कवी, शब्दसृष्टीचे ईश्वर, सद्गुरूंचेही तुम्ही सद्गुरु। साऱ्या संत महात्म्यांनी अगदी एकमुखानं अशीच स्तुतिस्तोत्र गायली आहेत। कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, किती सार्थ वर्णन आहे हे एकनाथ महाराजांनी केलं आहे ते. अर्थात संत कळायला, संतत्व समजायला संतच व्हावं लागतं असं म्हणतात. अशा स्थितीत हे ज्ञानदेवा, माझ्यासारख्या पामराला तुम्ही कळणार कसे, तुमचं ज्ञान मला होणार कसं? हे ज्ञानेश्वरा, महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया तुम्ही घातलात. तुम्ही चरचलेल्या त्या भागवत धर्माचे कळस म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज. पण ते देखील तुमच्याविषयी बोलताना काय म्हणतात? महाराज म्हणतात, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली. आणि असं म्हणत महाराज तुमच्या पायी डोकं ठेवून मोकळे होतात. तुकोबांची ही स्थिती मग ज्ञानेशा, माझ्यासारख्या सामान्य जीवाला तुमचं वर्णन कसं करता येणार? तुमच्या पायांशी मी स्तुती सुमनं कशी वाहू शकणार? पण ज्ञानदेवा, तुम्हीच म्हटलं आहे ना की राजहंसाचं चालणं डौलदार असतं, कबूल, पण म्हणून काय इतरांनी चालणंच टाकायचं? आपल्या याच वचनाचा आधार घेऊन असं म्हणावंसं वाटतं की तुमच्या गुणांचं जे काय दर्शन मला घडलं, तुमच्याच कृपा आशीर्वादानं तुमच्या गुणांमधली जी काय व्यापकता मला उमगली ती मी माझ्या शब्दात वर्णन केली तर ती काय चूक ठरेल? समुद्रात उभं राहून समुद्रातल्याच पाण्याची ओंजळ घेऊन आपण समुद्रातच नाही का अर्घ्य सोडीत? हे ज्ञानराजा, तुम्ही योगियांचे राजे, भक्तांचे आचार्य, साक्षात भगवान विष्णूच. पण खरं सांगू का, तुम्ही जे काय असाल म्हणजे योगीराज, आचार्य, भगवान ते तुम्ही आहातच. पण मला वाटतं या गुणविशेषांपेक्षा गुणातीता तुला माऊली हे नावच सर्वार्थानं शोभतं. खरोखरच ज्ञानेशा, तू साऱ्या जगाची माऊली आहेस, श्रांत भक्तांची सुखद सावली आहेस. माऊली असं म्हणलं ना की अगदी तुझ्या पायाशी आल्यासारखं वाटतं. आणि असं वाटतं की माया माऊली म्हणत तुझ्या पायाशी बिलगावं आणि एखाद्या तांदुल्याप्रमाणे मोठ्या आशेनं तुझ्या मुखकमलाकडे पाहत राहा. आता त्याच्या पुढचं पाऊल माऊली ही अपसुकच टाकणारच. प्रेमानं ती तांदुल्याला उचलणार आणि आपल्या सानुल्याला सहजच हृदयाशी कवटाळणार हे काय सांगायला हवं? हे जगन्माऊली, आई ही शेवटी आईच, मग ती ज्ञानी असो नाही तर योगी असो, माऊलीची सर इतर कोणालाही नाही येऊ शकणार. आणि माऊली, तुला तर माहीतच आहे की हे बाण नेणतं आहे. पण ध्रुव बाळ काय जाणतं होतं? उपमन्यू काय जाणता होता? तरी पण तो तारला गेलाच ना. फार काय, कोळी भिल्ल पशु श्वापदे कृपेच्या सागरे तारी येली, एवढे तुम्ही दयानिधी कृपासागर असताना माझ्यासारख्या कोणत्या नेणत्या बाळाचा माय माऊली कशाला अभेर करी? हे ज्ञानराजा, तुमची ती ज्ञानेश्वरी, तुमचा तो अमृतानुभव मोठमोठ्या पंडितांना कळत नाही, विद्वानांना समजत नाही, मग माझ्यासारख्या नेणत्याला तो नीट कळला नाही तर त्यात काय आश्चर्य? पण तशाही अवस्थेत मला जे काय समजलं ते तुम्हीच मला समजावून सांगितलं. म्हणून जाणीवेची खूण ज्ञानेशा तुम्हीच मला दाखवलीत आणि म्हणूनच ते शक्य झालं. हे प्रेमरूप ज्ञानराया, या पृथ्वीवर तुम्ही जन्म घेतला तोच मुळी आमच्यासाठी. आमच्यासारख्या नेणत्यांना जाणतं करण्याकरताच तुम्ही सगळीकडे भक्तिप्रेमाचा सुकाळ केलात. भूतमात्राविषयी तुम्हाला वाटणारी कणव, तुमचा तो कळवळा, तुमची ती सहृदयता पाहिली की माझी मलाच लाज वाटू लागते. वाटतं केवढं हे माझं पाषाणासारखं कठोर अंतःकरण. माऊली, तुझ्या पायाशी या बाळाचं एकच मागणं आहे. मला तुझं ते ज्ञान नको, योग नको, याग नको, मला हवं आहे ते फक्त तुझं प्रेम. ते प्रेम मला द्या, तुमच्या प्रेमरंगात मला रंगून जाऊ द्या. दगडापेक्षाही कठोर बनलेल्या या माझ्या अंतःकरणात दयेचा पाझर फुटू द्या, प्रेमाचं कारंज उडू द्या. बस यापेक्षा आपल्या पायाशी आणखी काय मागू? त्यासाठीच चरणी ठेवीजे माथा हेची भले. असं म्हणून ते ती प्रार्थना संपत असत. ब्युटी क्लॉथ स्टोअर ही जागा म्हणजे परमार्थ चर्चा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि भावसंवर्धनाचं एक मुक्त विद्यापीठ बनून गेलं होतं. शशांक, पंकज, सुनील असे आम्ही मित्र उठसूट दुकानाची वाट धरत असू। मकरंद, विजय, नाना, मिलिंद वाटवे या सर्वांची गत हीच होती। सकाळची 9:30 ची वेळ गाठण्याचा प्रयत्न बरेचदा यशस्वी व्हायचा। एकदा स्वामींनी मला गमतीने प्रश्न पण विचारला की कॉलेज वगैरे असताना तुम्हाला? मी गुळगुळमुळीत उत्तर दिलं, हो असतं, सकाळचं लेक्चर नसेल तर इकडे येतो। माझ्या बोलण्यात काही दम नाही, लेक्चरला गेलंच नाही तर लेक्चर आपल्यासाठी नाही असंच झालं हे स्वामींना लगेच समजलं। मला म्हणाले, तुम्ही तुमचा अभ्यास उत्तम केला पाहिजे, उद्या असं कोणी नको म्हणायला की बाळासाहेबांच्या नादाला लागून आमची मुलं शिक्षणात मागे पडली। पण एका सकाळी प्रार्थनेनंतर स्वामीजींच्या दुकानात एक भारदस्त व्यक्तिमत्वाच्या, अतिशय शालीन, डोक्यावरून पदर घेतलेल्या आणि विनम्र हालचाली असणाऱ्या भगिनी आल्या। स्वामीजींच्या चरणावर भावपूर्ण नमस्कार करून एका कोपऱ्यात खाली मान घालून बसून राहिल्या। स्वामीजींनी सहास्य त्यांच्याकडे बघत विचारणा केली, काय मांजराचा खाऊ घ्यायला आलात का? होय गुरुदेव, त्या हलक्या स्वरात उद्गारल्या। मी आणि अजून आजूबाजूला बसलेले साधक अचंबाने हा संवाद ऐकत होतो। स्वामींच्या दुकानात मांजराचा खाऊ घ्यायला? स्वामीजी हसत हसत आमच्याकडे बघून उलगडा उलगडा करत म्हणाले, यांचे पतिराज फार मोठे विद्वान आहेत, पण त्यांना या इकडे ज्ञानेश्वरीसाठी आलेल्या चालत नाही, म्हणून मांजराचा खाऊ आणण्याचं निमित्त काढून त्या हळूच इकडे येतात। नंदाताई बरोबर आहे ना? स्वामींनी विचारलं। होय गुरुदेव, त्यांचं नाव होतं डॉक्टर नंदाताई सावंत। पुढे स्वामीजी म्हणाले, याही फार मोठ्या विदुषी आहेत बर का, या पीएचडी आहेत। त्या म्हणाल्या, गुरुदेव आपणच पीएचडी आहात। स्वामीजी मिश्किलपणे म्हणाले, मीच पीएचडी का? चला बरं झालं। मग स्वामीजींनी आम्हाला सांगितलं की यांनी अमेरिकेमधल्या विद्यापीठात पीएचडी केली आहे। नंदाताई म्हणाल्या, गुरुदेव आपणच केली आहे। स्वामीजी खळखळून हसले, ते म्हणाले, ऐकलत का, मीच अमेरिकेत जाऊन पीएचडी करून आलो। सर्वजण हसू लागले। नंदाताईंच्या चेहऱ्यावरचे विनम्र भाव तसेच होते। स्वामीजींना गंमत करण्याची अजून लहर आली। ते म्हणाले, विदुषी म्हणजे विद्वान स्त्री बर का, ही तारा मला म्हणते की विदुषकाची मिसेस म्हणजे विदुषी। असं म्हणून डोळ्यात पाणी येईपर्यंत स्वामीजी हसले। ब्युटी क्लॉथ स्टोअरच्या आतला 6x6 छोटासा गाभारा हास्य कल्लोळात बुडून गेला।
श्रीराम, आज आपल्या इथे सद्भक्त सौभाग्यवती शिल्पाताई पुणतांबेकर अभंग गायनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत। खरं म्हणजे त्या स्वामीजींच्या परिवारातीलच आहेत। लहानपणी आईबाबांचा हात धरून त्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या चालत असलेल्या केंद्रात अनेक वेळा आलेले आहेत आणि स्वामी माधवनाथांसमोर त्यांनी अनेक अभंग गायलेले आहेत। त्यांचे गुरु, त्यांचेच आई वडील म्हणजे सौ शैला दातार आणि श्री सुधीर दातार, तसंच त्यांची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे पंडित भास्करबुवा बखले यांच्या त्या पंटी आहेत। त्यांच्या घराण्यामध्येच ही शास्त्रीय गायनाची मोठी परंपरा आहे। त्यांची अजून एक महत्वाची ओळख म्हणजे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ त्यांचे काका आहेत, तसंच श्री श्रीधर फडके यांच्याबरोबर ते अनेक कार्यक्रम करत असतात। त्यांना तबल्यावर साथ देणार आहेत श्री समीर पुणतांबेकर आणि हार्मोनियमवर साथ काढणार आहेत श्री प्रसन्न बाम। मी त्यांना विनंती करतो की आपण आपली अभंग सेवा स्वामीजींच्या चरणी सादर करावी.
सुरुवातीला गुरुंविषयी वर्णन असलेला एक अभंग सादर करते.
सारा गुरु हा निवारा
गुरुविण नाही कोणी रे दत्तना महाजी धातरी गुरुविण नाही कोणी रे दत्तना महाजी धातरी
बोले
विठलडूरे जीणे बोले विठलडूरे प्रेम सर्वांगाते खाई 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 सर्वांगाते खाई प्रेम सर्वांगाते खाई प्रेम सर्वांगाते खाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई बोले जिने बोले विठलडोले जिने बोले विठलडोले Ah.
त्याचा जो अभंग सादर करीत तो समर्थ रामदासांचा आहे. त्याचं संगीत दिले श्रीधर फडके यांनी. याच्यामध्ये समर्थांनी गाणं कसं असावं याचं वर्णन केलंय. समर्थ म्हणतात ताने स्वर रंग वावा. असं तुम्ही गा अशा ताना म्हणा की ज्यानी सगळं वातावरण रंगून जाईल. ताने स्वर रंग वावा मग तो रघुनाथ ध्यावा. साहित्य संगती यावा कथेचा प्रसंग बरा. पुढे समर्थ म्हणतात गाणार वाजविणार तैसेची ऐकणार. गाणार वाजविणार तैसेची ऐकणार
बहुकळा नृत्यकार घमंड तडाखा गाजे. पूर्वी घमंडू नावाचं वाद्य असावं असं वाटतं, कारण त्यांच्या सगळ्या त्या गाथेमध्ये खूप रागांची नावं वाद्यांची नावं असं खूप वर्णन आहे, कारण त्यांचा संगीताचा खूप अभ्यास होता. ह्या रागाची चाल करताना श्रीधर फडके यांनी भूपश्री नावाचा राग वापरलाय, जो कर्नाटक संगीतात वापरला जातो. जे संगीताचे जाणकार असतील त्यांना भूप राग असतो आपला उत्तर हिंदुस्थानी संगीताचा, त्याच्यामध्ये कोमल दैवत लावायचं. तर मी गाण्याचा प्रयत्न करते. मूळ गाणं हे आरती अंकलीकर टिकेकर यांनी गाणं गायलं आहे आणि यात खूप ताना आहेत आणि अतिशय सुंदर काव्य आणि अप्रतिम चाल असं हे गाणं आहे.
ऐक गणार पगर पग पगर घर सा गाणार बास
वैकुंठी चारा
गायनी करा असं का म्हटलं ते अशा प्रकारचं गाणं ऐकलं की लक्षात येत. खरं म्हणजे तुमच्या सारख्या मंडळींना 35 मिनिटं 30 मिनिटं 35 मिनिटं देणं म्हणजे अन्याय करणंच आहे, पण या मर्यादित 35-38 मिनिटाच्या वेळामध्ये खूप भावपूर्ण आणि खूप उत्तम असे अभंग आपण सर्वांनी ऐकले. आपण आता या सर्वांचा कृतज्ञता पूर्वक सत्कार करूया.
श्रीराम, प्रथम आपण स्वामीजींच्या हस्ते सद्भक्त सौ शिल्पाताई पुणतांबेकर यांचा मंडळातर्फे सत्कार करणार आहोत. त्यांना तबल्यावरती अतिशय सुंदर साथ सद्भक्त श्री समीर पुणतांबेकर यांनी केली. आपण त्यांचा देखील स्वामीजींच्या हस्ते सत्कार करूया. तसंच हार्मोनियम वरती सद्भक्त श्री प्रसन्न बाम यांनी त्यांना सुंदर साथ केली. आपण स्वामीजींच्या हस्ते त्यांचा सत्कार करूया.
बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि. शिल्पा अमे परत तुलासस बोलू ते भाई.